चीनी मंडी .com पॉडकास्ट।
कर्जाच्या दबावाखाली शेतकऱ्याची आत्महत्या। मध्य प्रदेशच्या खरनोग जिल्ह्यातील गोगवा पोलीस ठाण्यात एका शेतकऱ्यानं आपल्या शेतावर कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली। पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेतकरी दिलवत राठोर दसनावल न्यू टांडाचे निवासी, त्यांनी त्यांच्या शेतात कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली। पोलिसांनी शेतकऱ्याचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला। तथापि आत्महत्येचं स्पष्ट कारण अद्याप जाहीर केलं गेलं नाही आहे। पोलिसांनी सांगितलं की जवळच्या व्यक्तीकडून कर्जाच्या दबावाखाली आत्महत्या करण्याचा आरोप आहे, ज्यासाठी वेगवेगळ्या बँकांकडून कागदपत्रं मागितली जात आहेत। कुटुंबाच्या म्हणण्यानुसार काही लोकांना त्यांनी कर्ज देण्यास सांगितलं होतं। पोलिसांनी सांगितलं की या क्षणी मृत व्यक्तीकडे किती जमीन आहे आणि त्यांनी खाजगी पातळीवरती किती ऋण घेतलं याची काहीच माहिती नाही। सध्या या प्रकरणाची तपासणी केली जात आहे, तपासणीनंतरच खरी परिस्थिती कळली जाईल।